ऐकत ता आहात लाइट्स कॅमेरा ऍक्शन.
हाय, मी गजेंद्र अहिरे. तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत. ऍक्शन.
मला वाटतं शाळेतच ह्या सगळ्या खोड्यांची सुरुवात होते, शाळेतच परफॉर्मन्सची सुरुवात होते. तर तुमचा पहिला परफॉर्मन्स शाळेमधला आठवतोय का तुम्हाला?
हो, मी खूप खोटं बोलायचो ना, फेकूचं नाव पडलं होतं आणि सगळेजण नंतर खूप खेचायचे, खूप फेकाफेक. तर काय वाटलं माहितीये, मनीषा बर्वे नावाच्या आमच्या मॅडम टीचर होत्या, त्यांनी एक दिवस मला धरलं आणि स्टेजवर उभं केलं, म्हणजे वर्गात जो प्लॅटफॉर्म असतो ना फळ्यावरचा, ते म्हणलं तिथे बसून नको काय बोल, तू जे बोलतोस ना मुलांना तू इथे उभा राहा आणि बोल. मी बोलायला लागलो आणि मी एक तास वर्ग सांभाळला. मला जे डोक्यात येईल ते मी बोलत गेलो. मी कवितांना चाली लावायचो, मग त्या चालीच ऐकून दाखवायचो वगैरे वगैरे, आणि मुलं ऐकायला, मी पॉप्युलर झालो त्याच्यामुळे. मग दरवेळेला ऑफ पिरियड मिळाला की मी स्टेजवर फळ्याच्या समोर आणि मी सांगायचो, मी सुचेल तसं तिथून माझी स्टोरी सुरू व्हायची, ती कम्प्लीट होती वगैरे वगैरे. तर एक दिवस त्या बाई म्हणाल्या की आता एक वर्ष दीड वर्षांनी त्यांनी मला एक रजिस्टर दिला असं मोठ्या स्कूलस्केप पानाचं, म्हटलं की ते जे काय बोलतोस ना ते याच्यावर लिही. मला लिहायचा कंटाळायचा, लिहिणं म्हणजे अभ्यास असं वाटायचं, त्यामुळे मी टंगळमंगळच केली. पण हळूहळू माझ्या त्या फेकण्याला ना एक शेप येत गेला, दॅट इज स्क्रीन प्ले. आज त्याला स्क्रीन प्ले असं म्हणतात आणि तो खूप मोठा जगातला भाग आहे, त्याच्यावरती सिनेमे बनतात. हे सगळं मला कळायला वेळ लागला, अर्थातच सहावी सातवी आठवी ते अपेक्षित पण नाहीये. आता मी ती फेकाफेक करतोच, फक्त ती लॉजिक लावून कागदावरती करतो आणि ते सिनेमात दिसतं.
कधी कधी असं होतं ना की आपलं खोटं आपल्याला खूप महागात पडतं, तर असं कधी झालं तुम्ही की खोटं बोललात पण यु नो तुम्हाला त्यासाठी खूप मार बसला, किंवा तुम्हाला नंतर असं फील झालं की यार मी नव्हतं खोटं बोलायला हवं?
एकदा लहानपणी मला ना हौसेने वडिलांनी सँडल्स घेतले होते, नवे कोरे सँडल्स, त्या काळात 80 रुपयाचे सँडल्स, त्यांच्या दृष्टीने ते खूप त्यांच्या काय तेव्हा होतेच असे होते. मला असं डोक्यात काय कल्पना आली, दुसरीत होतो मी, मला आठवतं पक्क, मी तिथे एक विटा लावलेल्या होत्या, विटा ठेवलेल्या कन्स्ट्रक्शन होतं, तिथे आमचे नीट कंपोजिशन करून ठेवले असे. म्हटलं येताना परत घालू असं म्हणून मी शाळेत गेलो, येताना कसले सँडल्स राहणार तिथे, पण ते नव्हते तिथे. मग घरी येऊन सांगितलं की मी असे असे ठेवले होते, मला असं असं वाटलं. मग तिथे त्या वडाचं झाड आहे, त्याच्यावर अजगर असतो, मग ते अजगर आणि ते आलं आणि मग ते सँडल गिळले वगैरे वगैरे. मग इतका मार पडला मला त्याच्यानंतर पुन्हा, तर त्याच्यामुळे हा मार खाला. मग एकदा मला पिक्चर बघायला, आमच्या इकडे असं चाराने दिले की तीन पिक्चर असं एक व्हिडिओचं, ते गावात कंजूर गावात आतमध्ये VCR लावायचे आणि पिक्चर आणायचे लोक. आता चाराने दिले ते एक पिक्चर बघून कसं बाहेर पडणार ना, म्हणून मी श्रीदेवीचा तेव्हा आलेलं एक पिक्चर मला आठवतं, तोहफा मला आठवतो, तोहफा आणि अजून जस्टिस चौधरी आणि अजून कुठला तरी एक. तर तिकडे जाताना घरी मी एकटा होतो, माझ्या बहिणीची परीक्षा संपणार होती, 3 लाईनार होती, तर ती घरात येईल म्हणून मी घर उघडं ठेवलं आणि पिक्चर बघायला गेलो. 3 पिक्चर बघितले आणि घरी आलो, तर घरी दारात वडील उभेच होते, त्यांनी पट्ट्यानेच मारलं मला धरून. आता मी त्यांना सांगतो की बघा तुम्ही मला पिक्चरला गेलो म्हणून मारलं आणि पिक्चरच्या जेव्हा सगळं माझं चाललेलं आहे. त्यामुळे महत्वाचं काय आहे, घराचं दार लावणे नव्हे, पिक्चरच महत्वाचा असतो.
मला सांगा तुम्ही लहानपणी, कारण आपण कधी कधी रस्ता भटकतो, कधी कधी आपण कुठेतरी जातो आणि हरवतो, तुम्ही कधी हरवला होतात का?
हो, मी हरवलो. माझी सगळ्यात धाकटी बहीण जी आहे तिचा जन्म झाला, आई हॉस्पिटलमध्ये होती, वडाळा पोट ट्रस्टचं हॉस्पिटल PPTचं. तर हाताला मोठी बहीण एका बाजूला, एका हाताला मी आणि माझी धाकटी बहीण त्यांच्या कडेवर वडिलांच्या, आणि ते आम्ही आईला भेटायला गेलो होतो, बाळ बघितलं सगळं झालं मग परत आलो. तर वडाळ्याच्या प्लॅटफॉर्मवर आम्ही उभे होतो, तर वडाळ्यावरनं एक गोवंडीकडे जाणारी वेगळी गाडी येते, कुर्ला आणि तिकडे जाणारी चेंबूर बिंबूर जाणारी, आणि एक बँड्राकडे जाणारी ट्रॅक असतो वगैरे. तर गाडी आली की चढायचं आणि खिडकीत जाऊन उभारायचं, मला माहिती होतं कारण मला ते खिडकीचे गत साठायची सवय होती त्यापासून लहान. ते लोखंडाला उभारायचं आणि जीभ लावायची त्याला, ते लोखंडे याला. आता ते किती घाणे ते आता कळतं, पण तेव्हा ती माझी सवय, म्हणजे तेव्हा त्याला जी मजा वाटायची असं. तर गाडी आल्यामुळे गाडीत घुसलो सरळ, आतमध्ये घुसत घुसत छोटा वर्ग जाऊन त्या खिडकीमध्ये उभारलं, मला ते बाहेर दिसले, हे काने चढले असं झालं मला आणि मी बोंबलायला लागलो जोरात. तेव्हा त्यांचं लक्ष गेलं तिथे, त्यांनी दोन्ही पोरी तिथे टाकल्याने गाडीच्या मागे धावायला लागले. मी बघितलं धावत होते आणि ट्रेन सुटली ना तिकडे, मग आतल्या कोणीतरी चेन ओढली काहीतरी झालं, मग मला बाहेर काढलं उचलून असं टांगला गेलं होतं मला असं, असं हाताला धरून खाली ठेवलं होतं तिकडे, म्हणजे ट्रॅकमध्ये वरनं खाली ठेवलं. तर वडील धावत 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 तिथपर्यंत आले आणि मग त्यांना क्लिक झालं, दोन मुली आपण प्लॅटफॉर्मवर सोडून आलो, म्हणजे बघ कसं आहे, मुली सोडलेल्या चालतात, मुलासाठी धावतो माणूस असं. आणि मग ते खूप घाबरले होते, मला तेवढं आता आठवत नाही पण हा प्रसंग मला नक्की आठवतो. पण त्या दोघी तिथेच होत्या, कोणीतरी त्यांना धरून ठेवलं होतं तोपर्यंत.
आपले खूप गुरुजी पण असतात की ज्यांना लक्षात येतं की ह्याच्यात हा गुण आहे. म्हणजे माझे प्रिन्सिपल मला नेहमी म्हणायचे, मला शाळेत कोकिळा म्हणायचं कारण मी गाणं गायचं त्यावेळेस, पण ते मला म्हणायचे की तू ना तू आवाजाच्या दुनियेत काहीतरी करशील, पण हे खरं झालं. तुम्ही सांगा तुमचे कुठले गुरुजी होते की ज्यांनी तुम्हाला खूप सपोर्ट केला आणि त्यांनी तुमच्यातले हे गुण ओळखले?
मी रुईयात गेल्यानंतर जगतकुमार पाटील ते त्याचं रुईयाशी काही संबंध नाही, ते नाटक बसवायला आले होते आमच्याकडे रुईया कोळीया राजा नावाचं नाटक. तर ते काय करायचे, ते रिहर्सल हॉलमध्ये आले, यातून कडी घालायचे आणि ते म्हणले शू शी खाणं पिणं घरी जाणं मी ठरवणार, मी कडी उघडीन तेव्हा तुम्ही बाहेर जायचं. आणि ती कडी घातली की इतका धसका बसायचा सॉलिड की पुन्हा आतमध्ये. असे 3 महिने त्यांनी आमचे वर्कशॉप घेतले आणि ते वेळ पाळणे इतकं डोक्यात बसलं मी आजही 5 मिनिटं कुठे लेट होत नाही आणि त्याचा मला खूप फायदा पुढच्या आयुष्यात झाला. आणि त्यांनी इतकं जेन्युइन शिकवलं तेव्हा माझ्याबरोबर हा होता संजय नार्वेकर होता, निशिकांत कामत होता, निशिकांत सदाफुले होता त्याच वर्कशॉपमध्ये आमच्या. आम्ही सगळे तयार झालो त्याच्यात. म्हणजे इंटेन्सिटी शिकवली त्या माणसाने आम्हाला आणि इंटेन्स माणसंच त्याने जवळ निवडली होती त्यामुळे आम्हाला कळलं की आम्ही इंटेन्स आहोत. आणि इंटेन्सिटी कशी कामात उतरली पाहिजे, त्याचं ट्रान्सफॉर्मेशन कसं व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे हे त्या माणसाने आम्हाला शिकवलं.
93.5 रेड एफएम बजाते रहो.
लाइट्स कॅमेरा ऍक्शन कट इट.